त्याचबरोबर काही मंडळींचं असं असते की सद्गुरूंच्यावर आम्ही भार घातलेला आहे, ते सगळं करतात. असा जर का कोणाचा असेल विचार तर तो भ्रम आहे. सद्गुरूंच्यावर आपला भार टाकायचा नाही आहे, तर आपण आपली साधना करायची, आपण प्रयत्नांची शिकस्त करायचे, मग सद्गुरू आपल्या पाठीशी असतात. आणि ते प्रयत्न देखील परमार्थासाठी आहेत. ऐकासाठी प्रयत्न सगळेच करत असतात, त्याच्यामध्ये सद्गुरूंचं कारणांची शिकस्त करायची, मग सद्गुरू आपल्या पाठीशी असतात. आणि ते प्रयत्न देखील परमार्थासाठी आहेत. ऐकासाठी प्रयत्न सगळेच करत असतात, त्याच्यामध्ये सद्गुरूंचं कामही नाही. ते म्हणतात ठीक आहे, कष्ट करतात, पैसे मिळवतात, खर्च करतात, त्याच्यामध्ये त्या प्रांतामध्ये सद्गुरू लक्ष घालत नाहीत. पण जर परमार्थ करायचा असेल तर मात्र सद्गुरूंचं त्याकडे लक्ष असतं. आणि देवालाही भजायचं असतं, सद्गुरूंनाही भजायचं असतं. सद्गुरू भेटले म्हणून देवाचं महत्व गेलं असं होत नाही, परंतु परमार्थाच्यामध्ये सद्गुरूंचं महत्व आहे, ऐकाच्या बाबतीत देवाचं महत्व आहे. आपल्याला दोन्ही गोष्टी साधायच्या आहेत, प्रपंच आणि परमार्थ. दोन्ही साधाल तरी तुम्ही विवेकी, असं समर्थांनी म्हटलंय. त्यामुळे एकामुळे दुसऱ्याकडे दुर्लक्ष करायचं कारण नाही, दोन्ही गोष्टी करायच्या आहेत. आणि जेव्हा भगवंतच एक सत्त आहे किंवा एकच परमात्मा सत आहे आणि बाकी सारं तुच्छ आहे, गौण आहे, हे ज्याला कळायला लागतं त्याच्यावर खऱ्या अर्थाने सद्गुरूंची कृपा झाली असं समजावं. आईही वैभव लागलं म्हणून सद्गुरूंची आमच्यावर कृपा झाली, त्यांच्या कृपेनं माझा धंदा चांगला चाललाय, त्याच्या कृपेनं संसार चांगलाय, मुलं बाळं आहे, गाडी घोडा घेतलाय, अशी जर कुणी म्हणत असेल तर ते साफ चुकीचं आहे हे नीट समजून घेतलं पाहिजे. शिष्य पाहिजे निर्मळ शिष्य पाहिजे, आचारशील शिष्य पाहिजे, केवळ विरक्त अनुतापी शिष्य पाहिजे निर्मळ. परमार्थाचा प्रांतच मुळी अतिशय शुद्धतेचा आहे, शुचितेचा आहे. अंतर्बाह्य निर्मळ पाहिजे. वरवर तुम्ही किती शुद्धता आणि स्वच्छता दाखवता ह्याला महत्व नाही, तुमचं अंतर किती शुद्ध आहे ह्याला महत्व आहे. कारण परमार्थ हा अंतःकरणाचा भाग आहे. भगवंतांना सद्गुरूंना आपल्या अंतःकरणात बसवायचं आहे. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसवू पाऊले श्रीगुरूंची. श्रीगुरूंची पावलं ज्या अंतःकरणावर बसवायची आहेत, ते अंतःकरण परम पवित्र शुद्ध असल्याखेरीज ती पावलाची तिथं प्रतिष्ठापना करता येत नाही. किंवा सद्गुरूंना तिथं क्षेत्र संन्यासी जर करायचं असेल तर त्यासाठी अंतःकरण शुद्ध पाहिजे. म्हणजे शिष्य पाहिजे पहिलंच लक्षण ते म्हणतात निर्मळ, आत बाहेर शुद्ध पाहिजे. आणि शिष्य पाहिजे आचारशील, त्याचा आचार कसा पाहिजे, आहार विहार, चालणं बोलणं वागणं नित्य नेमस्त पाहिजे, कसंही वागून चालणारा नाही. म्हणून विशेष आचारे निर्मळ असंही एका ठिकाणी म्हटलंय. आणि शिष्य पाहिजे केवळ विरक्त, विरक्त ह्याचाच अर्थ वैराग्यशील. आतून तो सगळ्यापासून अलिप्त झालेला. वैराग्य ह्याचा अर्थ देखील बाहेर भगवे कपडे घालायचे, टिळा माळा गळ्यात काही करायचं असं काही नाही आहे. तुम्ही कोणत्या रंगाचे कपडे घालता आणि बाहेर काय करता याला काय महत्व नाहीये. दोन्ही जर असेल तर फारच चांगलं, परंतु मुख्य जे आहे ते अंतरातून तो विरक्त झाला पाहिजे, अंतर्मुखता आली पाहिजे, सगळी ओढ सगळ्या इंद्रियांची ओढ आत्म्याकडे लागली पाहिजे. आणि सर्व कर्म करत असताना देखील तो त्यापासून अलिप्त असला पाहिजे, हे मुक्त वैराग्याचं लक्षण आहे. त्यामुळे केवळ विरक्त आणि अनुतापी पाहिजे. अनुतापी ह्याचा अर्थ देखील पश्चाताप पाहिजे त्याला, की जे जे जीवन आतापर्यंत गेलं ते फुकट गेलं, आपण भलत्या गोष्टीच्या पाठीमागे लागलो. आणि नरजन्मात येऊन जे प्राप्त करून घ्यायचं आहे, जे आत्मदर्शन ईश्वर दर्शन करून घ्यायचंय, मी कोण आहे हे जाणून घ्यायचंय, ते आपण केलंच नाहीये आणि नसत्या गोष्टीच्या पाठीमागे लागलेलो आहो, असा क्षणाक्षणाला अनुताप झाला पाहिजे. म्हणून मुमुक्षूच्या लक्षणामध्ये तेच महत्वाचं सांगितलंय की शिष्याला अनुताप होतो आणि तो बद्धा अवस्थेमधून मुमुक्षूत येतो आणि मग मुमुक्षूतून साधक आणि साधकातून सिद्ध अशा चारी अवस्थामध्ये जायला पाहिजे. शिष्य पाहिजे निष्ठावंत, शिष्य पाहिजे शुचिष्मंत, शिष्य पाहिजे नेमस्त सर्व प्रकारे. शिष्य पाहिजे निष्ठावंत, अत्यंत अवघड गोष्ट आहे. थोडीफार विश्वास असतो, त्याच्या पलीकडे थोडीफार श्रद्धा, परंतु निष्ठा ज्याला म्हणतो ही निष्ठा अतिशय अवघड आहे. कारण निष्ठा याचा अर्थ एकदा एका ठिकाणी निष्ठा ठेवली तर पुढे त्यांनी म्हटल्या समर्थाने एका ठिकाणी झाले ब्रह्मांड पालते. सगळं ब्रह्मांड जरी पालतं झालं तरी निष्ठा त्याची ढळत नाही, असा शिष्य पाहिजे. म्हणजे अतिशय अवघड गोष्ट म्हटलेली आहे. जोवर सद्गुरू आपल्या मनाजोग सांगत असतात तोवर निष्ठा असते शिष्याची. बरं, आपल्याला योग्य आहे ते सगळं सांगतात, पण जरा वेगळं काही सांगितलं की असं काय सद्गुरू सांगतात, त्यांना काय कळतं ह्यातलं असं म्हणायला देखील शिष्य कमी करत नाही. ते परमार्थातलं कळत असेल, बाकीच्या गोष्टी त्यांना काय करणार, त्यांना कशाला विचारायला जायचं, आपण न विचारताच करूया ना, असंही शिष्य असतात. पण सद्गुरूंचं बारकाईनं लक्ष असतं प्रत्येक शिष्यावरती, आणि त्यांच्या थोडंसं जरी लक्षात आलं की आपण जे सांगितलं त्याच्यापेक्षा वेगळंच ह्या शिष्याचं चाललेलं आहे, तर सद्गुरू हळूहळू त्याला त्याच्यापासून फारसं लक्ष घालत नाही. ठीक आहे, हा ऐकणारा नाही, पण ऐकणारं जर असेल आणि पूर्ण निष्ठा असेल तर सद्गुरूंचं फार लक्ष असतं, आणि अशा शिष्य जर तयार झाला तर त्यांना हवा असतो. म्हणून शिष्य पाहिजे निष्ठावंत. म्हणून ईश्वर निष्ठा, गुरुनिष्ठा हे अत्यंत महत्वाचे शब्द या परमार्थ मार्गामध्ये आहेत. शिष्य पाहिजे शुचिष्मंत, पुन्हा शब्द आला निर्मळ आला, आता पुन्हा शुचिष्मंत. ह्याच्यामध्ये देखील आत निर्मळ पाहिजे, ध्यान नाम करणारा पाहिजे, मन व्यापक झालं पाहिजे, ब्रह्मांडाला गवसणी घालणारं मन झालं पाहिजे. मन जोपर्यंत संकुचित आहे, देहालाच मी म्हणणार आहे, मी माझं घर, माझी मुलं, माझी माणसं, माझा धंदा उद्योग, अशा व्यक्तीला परमार्थ जमणार नाहीये. तो मी माझीची गवसणी काढून टाकून हे विश्वच माझं आहे, विश्वची माझे घर, सर्वच माझी माणसं आहेत, त्या ठिकाणी आपपर असा भेदभाव नाही, असा तो व्यापक व्यापक व्हायला पाहिजे, तर तो शुचिष म्हणतं. याचा अर्थ शुद्ध शुद्ध मन व्हायला लागतं, कारण स्वार्थाच्या पोटी सगळे विकार असतात, आणि हे विकार जायला जर हवे असेल तर स्वार्थ संपला पाहिजे, म्हणजे देहबुद्धी संपली पाहिजे, तो अल्पात्मा जाऊन महात्मा व्हायला पाहिजे. आणि म्हणून शुचिष्मंत ह्याला फार महत्व आहे. व्यावहारिक पातळीवरची शुचिता इथं अभिप्रेत नाहीये, तीही पाहिजे, परंतु जास्त महत्व जे आहे ते आंतरिक शुद्धीला महत्व आहे. म्हणून थोडक्यात जो विकारात कुठं सापडलेला नाही, कशाचा क्रोध, लोभ, मत्सर असे काही गोष्टी नाहीत, उदार आहे, जे काही येईल ते वाटून टाकून मोकळा होणार आहे, ह्याचा अर्थ लोहामध्ये सापडणार नाही, असा जो असेल तर तो पाहिजे आहे. आणि शिष्य पाहिजे नेमस्त सर्व प्रकारी, नेमस्त पाहिजे, सर्व बाजूनी नियम लागलेले पाहिजेत, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सर्व जीवनच मुळी प्रमाणबद्ध पाहिजे, त्याला सेन्स ऑफ प्रपोर्शन असं म्हटलेलं आहे. त्याचं खाणं, बोलणं, चालणं, ना आज एवढं खाल्लं उद्या खाल्लंच नाही, आज ठराविक वेळेला जेवले पुन्हा पुढे काय सबंध दिवस 12 तास जेवलोच नाही, हे जे काही जीवन आहे ना, हे जीवन अभिप्रेतच नाही. त्या देह हे यंत्र असलं तरी त्याला वेळच्या वेळेला त्या त्या गोष्टी दिल्या पाहिजे, ते यंत्र नीट सांभाळलं पाहिजे. त्यामुळे सर्व बाबतीमध्ये नेमस्तपणा पाहिजे. जपजाप्य असतील, स्वधर्म कर्म करायचं असेल, अभ्यास असेल, धंदा असेल, काही असो, संसार परमार्थ दोन्ही बाबतीमध्ये नेमस्त पाहिजे, तरच आत्मदर्शन याच जन्मी शक्य आहे. पण जर नोकरी धंद्याकडेच गुंतला, इकडे सोडलं किंवा तेच करतो हेही करत नाही, असं उपयोगी नाही. आणि स्वार्थासाठी जर सगळ्या गोष्टी करत असला तर त्याला परमार्थाचा प्रांतच मुळी नाहीये, त्यामुळे त्याच्या बाबतीत पुढची प्रगती संभवतच नाही. आणि शिष्य पाहिजे साक्षेपी विशेष, शिष्य पाहिजे परमदक्ष, शिष्य पाहिजे साक्षेपी विशेष, फार महत्वाचा गुण आहे. साक्षेपी ह्याचा अर्थ प्रयत्नशील पाहिजे, आळशी नाही. आळसावरती फार समर्थाने झोड उठवलेली आहे, आळस उदास नागवणा, आळस प्रयत्न बुडवणा, पुष्कळ त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे समर्थ म्हणतात आळशी मनुष्य त्यांना अजिबात मानवत नाही, आणि साधक हा आळशी असूनच चालणार नाही, कारण आळशी माणसाकडून काही होणार नाही. आपली नित्याची कर्म सुद्धा जर धड होणार नस त्याच्याकडनं तर तो परमार्थ काय करणार, म्हणजे तिने आपली कर्मही करायला पाहिजेत आणि परमार्थाची साधनाही केली पाहिजे. म्हणून अशा शिष्याने प्रातःकाळी उठून ध्यान धारणा, नामस्मरण, नंतर संसार धंदा असेल तो करावा, सर्वांना राजी राखावं, ज्याचा जो व्यापार असेल तेथे त्यांनी खबरदार असावं, कारण दुश्चित राहिला तर पोर वेढा लावी असं समर्थांनी म्हटलंय, कुणी येऊन त्यांना बनवून जाईल, म्हणून त्याचं चालणार नाही. म्हणून साक्षेपाचा अर्थ सकाळपासून रात्रीपर्यंत ज्या ज्या कृती आपण करत असतो, ज्या वेळेला करायच्या ठरवल्या असतील, तशाच त्या वर्षानुवर्ष होत राहिल्या पाहिजेत. म्हणजे एखाद्याने जर विचारलं त्या व्यक्तीविषयी की ही व्यक्ती आता काय करत असेल, तर लांब असलेल्या परगावी असलेल्या माणसाला सुद्धा सांगता आलं पाहिजे, आता ही व्यक्ती ध्यानाला बसलेली असेल, आता हिचं भोजन चाललेलं असेल, आता हे काहीतरी वाचन चाललं असेल, अमुक वेळेला प्रवचन, अमुक वाचता, म्हटलं की त्या क्षणाला तो त्या ठिकाणी आहे. असं घड्याळासारखं जीवन त्याचं वर्षानुवर्षे गेलेलं पाहिजे. म्हणजे इतकं असं म्हटलेलं आहे की एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवेल, पण या साक्षेपी शिष्याच्या दिनक्रमात बदल होणार नाही, कारण प्रत्येक क्षण महत्वाचा आहे हे लक्षात ठेवून ठराविक वेळी ठराविक कामं करायची त्याला सवय लागली असते, आणि असं केलंच तर जन्म सार्थकी लागतो, नाही तर वाया जातो. आणि म्हणून समर्थ हे म्हणतात अवसटे जन्म गेला मिळाला पण तो वाया गेला असं होईल. म्हणून कसं तरी काहीतरी करण्यात जन्म निघून जातो ते संतांना अभिप्रेत नाहीये. म्हणून ते म्हणतात शिष्य पाहिजे साक्षेपी विशेष. नुसता साक्षेपी नाही विशेष असं म्हटलेलं आहे. विशेष साक्षेपी पाहिजे याचा अर्थ काय तर सर्व अंगानी साक्षेप पाहिजे देहाच्या मनाच्या बुद्धीच्या बाजूने. नाही तर देहाने सगळ्या गोष्टी करतो पण मन बुद्धी इकडं तिकडं भरकटताय असं चालणार नाही. सर्व बाजूनी साक्षेप पाहिजे चपळपणा पाहिजे शक्ती बुद्धी चटकन ग्रहण करणारी पाहिजे. म्हणजे परमार्थातलं ग्रहण केलं म्हणजे संसारातलं नाही असं संसारातलं ग्रहण देखील चटकन व्हायला पाहिजे आणि परमार्थातलं देखील व्हायला पाहिजे. ज्याला परमार्थातलं ग्रहण होतं त्याला व्यवहारातलं ग्रहण होतच होतं पण तो त्याला फारसं महत्व देत नाही. महत्व देतो तो परमार्थाला त्यामुळे परमार्थ करतो त्याला व्यवहारातलं काय कळणार असं जर कोणी समजत असेल तर ते बरोबर नाही. ज्याला सूक्ष्म परमार्थ कळतो त्याला व्यवहार कळत नाही असं नाही. तो त्याच्यामध्ये गौणत्वानी घेतो. त्यामुळे विशेष साक्षेपी याचा अर्थ देखील सगळ्या अंगाने पाहिजे साक्षेप. आणि साक्षेप कदापि कमी होता कामा नये. गेल्या वर्षी हे होते बॉ साक्षेपी आता काय जर आता सगळं सुटलं त्यांचं असं चालणार नाही. त्यामुळे कधीही आळस नाही. हवं तेव्हा हवं ते खाणं हवं ते पिणं केव्हा तरी झोपायचं काहीतरी करायचं असं चालणार नाही. पण तो साक्षेपी पाहिजे आणि दक्ष पाहिजे. शिष्य पाहिजे परमदक्ष. सर्व बाबतीमध्ये दक्ष पाहिजे. माझं लक्ष नव्हतं असं म्हणता कामा नाही. व्यवहारातही लक्ष पाहिजे परमार्थातही लक्ष पाहिजे. म्हणून सावध सावचित असे शब्द समर्थांनी पुन्हा पुन्हा वापरले आहेत. दुश्चितपणा अजिबात चालणार नाही. दुश्चितपणावर समर्थांनी बऱ्याच ओव्या दिलेल्या आहेत आणि सावधपणाने असायला पाहिजे. म्हणून शिष्य पाहिजे नुसता दक्ष नव्हे परमदक्ष. दक्षतेत सुद्धा आणखीन परम अवस्था सांगितलेली आहे. शिष्य पाहिजे अलक्ष लक्ष्य ऐसा हे एक अतिशय सुंदर लक्षण सांगितलंय की अलक्ष असा जो परमात्मा त्याला लक्षित करण्याचा प्रयत्न करणारा शिष्य पाहिजे. म्हणजे स्थूल गोष्टी आपण लक्षित करत असतो येतात लक्षात आपल्याला असं करायचंय असं करायचं अनेक गोष्टी आपण शिकत असतो सगळ्या करत असतो. परंतु जो परमात्मा अलक्ष आहे इंद्रिय मन बुद्धीत न सापडणारा अचिंत्य आहे अलक्ष आहे सर्वव्यापी आहे असा परमात्मा ज्याला उपनिषदांनी असं म्हटलंय की जो मनात सापडत नाही बुद्धीत सापडत नाही अशा परमात्म्याला लक्षित करायचं आहे. त्यासाठी चित्त निर्मळ करायचं आहे बुद्धी सूक्ष्म आणि अग्र करायची आहे आणि पुन्हा शांत अवस्थेमध्ये तो प्रगट होणारा असल्यामुळे हे सर्व देह मनोबुद्धी अत्यंत शुद्ध शांत निर्मळ असं जेव्हा होईल तेव्हा तो परमात्मा त्या स्थितीत प्रगट होत असतो. म्हणून त्यासाठी त्याच्याशी आपल्याला प्रगट व्हायचं ह्याचा अर्थ देखील जीवानी त्या परमात्म्याशी एकरूप व्हायचं आहे. म्हणून अलक्ष असा परमात्मा लक्षित करण्याचं सामर्थ्य किंवा तो ती युक्ती ज्याच्याजवळ आहे अशा तऱ्हेचा शिष्य पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी असं सांगितलं जातं पथ्य की स्थूल विषयातून लक्ष काढलं पाहिजे. सकाळी उठल्यापासून आपण जर एक वर्तमानपत्र हातात घेतलं राजकारणात काय चाललंय समाजकारणात काय चाललंय कुठं काय चाललंय कुठं काय चाललंय याचा अगदी शब्दन शब्द आपण जर वाचत बसलो तर परमार्थाकडे वळणार कसं. कारण ते जे आपण वाचत असतो ऐकत असतो ते आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं जणू सिनेमा सुरू असतो जेवढं आपण प्रत्यक्ष ते अनुभवतो असं असतं. आणि जोपर्यंत त्या गोष्टीमध्ये आपण गुंतलेलो आहोत तोपर्यंत हा सूक्ष्म परमात्मा आपल्याला लक्षित होण्याची शक्यता नाही. म्हणून अगदी आवश्यक असेल तेवढंच बहिर्मुख पाहिजे आणि त्या बहिर्मुखतेत देखील पुन्हा आपलं सोहमचं अनुसंधान राखता आलं पाहिजे. आणि म्हणून वेळ मिळेल तेव्हा तेव्हा अंतरंग साधनेकडे लक्ष पाहिजे. आणि अशासाठी त्या अंतरंग साधण्यासाठी त्या शिष्याजवळ तीव्र संवेगही पाहिजे. असं जर असेल तरच काहीतरी या परमार्थ मार्गावर प्रगती करणं शक्य आहे. नाना छंदन नाना मित्र नाना विषय खाण्याचे पिण्याचे अशाच जर तू आज काय केलं सकाळी काय खाल्लं दुपारी काय खाल्लं आज कुठे जायचं उद्या कुठे जायचं फेट्या फिरायला असं जर सारखं लक्ष असेल तर त्याचा हा प्रांत नाही असं समजावं. त्याला जर का हा प्रांतामध्ये प्रवेश करायचा असेल ते प्राप्तव्य असेल तर सगळ्या गोष्टीतून मन काढलं पाहिजे. शिष्य पाहिजे अतिधीर. समर्थांचा अति हा शब्द फार ते मोलांनी वापरतात. काही गोष्टी अति नसाव्यात असं म्हणताना सुद्धा ते अति शब्द वापरतात आणि काही गुण असावेत असं म्हणताना देखील अति शब्द वापरतात. म्हणजे शिष्य पाहिजे अतिधीर शिष्य पाहिजे अति उदार शिष्य पाहिजे अति तत्पर परमार्थविषयी. अतिधीर धैर्य पाहिजे. परमार्थामध्ये धैर्याचे फार महत्व आहे. कारण तुम्ही परमार्थ करायला लागलात असं म्हटलं की इतरांचा विरोध सुरूच होतो. तर सामान्य मंडळी जी असतात ती विषयात गुंतलेली असल्यामुळे हे काय करायला लागला आता ध्यानाला बसायला लागला का आता संसार कसा करणार, अभ्यास कसा करणार, बाकीची कामं कशी होणार असं त्यांना चिंता पडते. आणि जेमतेम हा जरा उभा राहिलेला उभा केलेला असतो ते असं कोणी म्हटलं की सोडलं त्यांनी असं शक्यता असते. त्यामुळे परमार्थामध्ये इतरांचा विरोध सहन करून आपली साधना करण्यासाठी धैर्य पाहिजे. आणि असं जर धैर्य असेल तरच साधना दीर्घकाळ चालू शकते. एखादा आवडता विषय असतो, आवडती व्यक्ती असते, तर त्याची साधनेच्या आड येता कामा नाही ते. किंवा अमुक एक व्यक्ती आली म्हणून आज ध्यान चुकलं, कारण का ते अमके अमके आले होते ना, त्यामुळे साधना राहिली. कोणत्याही कारणाने आपल्या साधनेमध्ये व्यत्यय येता कामा नाही. त्यामुळे या सर्व गोष्टी बाजूला सारण्यासाठी धैर्य अत्यंत आवश्यक आहे. आणि युक्तीनं त्याला युक्ती पाहिजे. थोडी युक्तीने त्या गोष्टी बाजूला कशा सारता येतील आणि आपली साधना कशी सारता बघता येईल, नीट चालू ठेवता येईल, इकडेही लक्ष पाहिजे. आणि त्यामुळे अनेक गोष्टी अशा घडत असतात. काही केवळ सद्गुरू आणि परमेश्वर देखील आपल्या धैर्याची कसोटी घेत असतात. तर अशा वेळेला आपण आपलं धैर्य नीट टिकून ठेवलं पाहिजे. आत विकारांशी झगडा असतो, बाहेर परिस्थितीशी झगडा करायचा असतो. अंतर्बाह्यामा युद्धाचा प्रसंग असं तुकोबांनी म्हटलेलं आहे. अशी स्थिती असते. अशा वेळा मोठ्या धैर्याने साधकाने त्याला तोंड द्यायला लागतं. म्हणून शिष्य पाहिजे अति धीर असं समर्थांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे एक लक्षण आपण जर बघायला गेलो तर ते बारकाईनं त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे पुढची सुद्धा लक्षणं आपण बघतो त्याच्यामध्ये. शिष्य पाहिजे अति उदार, अति तत्पर परमार्थविषयी असं त्यांनी म्हटलेलं आहे. अति उदार, उदार पाहिजे. कंजूष, लोभी असा शिष्य उपयोगी नाही. अन्न, वस्त्र, द्रव्य, विद्या सर्व दान ज्याला म्हटलेलं आहे, अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान, विद्यादान, जे जे आपल्याजवळ आहे ते उदारपणे देणारा पाहिजे. म्हणून वैराग्य आणि औदार्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आतून वैराग्य आलं की सहजच देण्याची प्रवृत्ती वाढत जाते. जोपर्यंत मला हवं असं वाटत असतं तोपर्यंत हातनं अजिबात कपरदीक सुटत नाही. परंतु वैराग्य जसं जसं यायला लागेल तसं तसं हळूहळू उदारता वाढत जाते. आणि आणखीन एक गोष्ट त्याला लक्षात येते की आहे तिथू के देवाचे ऐसे वर्तने निश्चयाचे, माझं काही नाही, देव आपल्याला जो देतो ते दुसऱ्याला देण्यासाठी असतं असा बोध जसा जसा आत रुजत जातो तसं तसं तो देत जातो. आणि ह्या देण्याने काय जर घडत असेल तर जसं बी पेरावं, जे पेरलेलं धान्य असतं ते वाया गेलं असं आपण म्हणत नाही. त्या एका बी मधून अनेक कणस निर्माण होत असतात. पण ते निर्माण होणार म्हणून करायचं नाही, आपलं कर्तव्य आहे देणं. त्यामुळे हे देण्याचं जे काम आहे हे त्यांनी करायला पाहिजे. त्यामुळे अतिशय उदार असा शब्द समर्थांनी वापरलेला. आणि शिष्यांनी उदार व्हावं, सर्व द्यायला तयार व्हावं ह्याच्यावर समर्थांचा भर आहे. कारण त्या शिष्यांनी पुढे सद्गुरूच व्हावं अशी त्यांची इच्छा असल्यामुळे त्यांनी अतिशय उदार असा शिष्य व्हावा असं त्यांनी म्हटलेलं आहे.